kulundunuz. माननीय मुख्यमंत्री श्री वसुंधरा जी ने स्नातक इतर बंधु भगिनी शिवाजी विद्यापीठाच्या जीवनातच नव्हे मला असं वाटतं की शिवाजी विद्यापीठाच्या कल्पनांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या जीवनात आज या विद्यापीठाचे पहिले स्नातक म्हणून जे पदवी विभूषित होत आहेत त्या स्नातकांच्या जीवनात एक मोठा आनंदाचा आणि गौरवाचा दिवस आहे. शिवाजी विद्यापीठ 2 वर्षापूर्वी या देशाच्या राष्ट्रपतींच्या आशीर्वादाने आपल्या कामाला सुरुवात करता झालं आणि या 2 वर्षानंतर पहिल्या प्रथम जेव्हा या दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने मी आपल्यामध्ये उपस्थित झालो आहे त्यावेळी माझ्या मनामध्ये कोणत्या भावना असतील त्या भावना कशा शब्दाने व्यक्त करू अशी माझी अत्यंत कौलवाणी परिस्थिती झाली असं जरी म्हटलं तर आपण मला माफ करा. अशा समारंभाला पाहुणा म्हणून येणारा मनुष्य त्या परिस्थितीशी त्या स्थानाची भावनेने निर्मित असू नये असा सामान्य संकेत असा असं मी मानतो. कारण तो इथं जमलेल्या स्नातकांना त्या व्यासपीठावरून त्या भूमिकेवरून काही मार्गदर्शन करू शकतो. पण आज तुम्ही जो निमंत्रित पाहुणा म्हणून इथं बोलवला दीक्षांत विरींचा प्रमुख पाहुणा म्हणून तुम्ही तुमच्या इतक्याच भावनेने या समारंभाशी या करवीर नगरीशी या विद्यापीठाशी संबंधित झालेला सरमिसळ झालेला आणि म्हणून माझ्या मनामध्ये जेव्हा तुम्हाला नाटकांना उपदेश करण्याकरता मी उभं राहिलो तेव्हा नाटकाच्या भूमिकेमध्ये या करवीर भूमीवरती येणाऱ्या दिवसांची आठवण होणं अत्यंत स्वाभाविक आहे. मी नाटकानं उपदेशून बोलू की नाटकानं उपदेशून बोललेलं ऐकून घेऊ अशा एका भावनेचा प्रस्तुत आहे. पण या भावनांचा उल्लेख केला पाहिजे अशासाठी की भावनांना व्यक्तीच्या जीवनात जितकं महत्व आहे तितकं संस्थांच्या जीवनातही महत्व आहे. हा शिवाजी विद्यापीठाचा जीवनातला अत्यंत अभिमानाचा गौरवाचा अभिमानाचा असा दिवस साजरा होतो आणि जे स्नातकात पदवीभूषित होत आहेत त्यांना शिवाजी विद्यापीठाचे स्नातक म्हणून तर अभिमान वाटेलच पण शिवाजी विद्यापीठाचे पहिले स्नातक म्हणून गौरव अभिमान वाटेल. हा पहिलेपणाचा आनंद ज्यांना अनुभवायला मिळतो तो भाग्यवान आहे. विद्यापीठाच्या प्रगती संबंधानं आता आपल्याकडे कुलगुरूंनी तपशीलवार निवेदन केलेलं आहे. प्रगती खात्रीनं आशादायक आहे, समाधानकारक आहे. या राज्यातल्या ग्रामीण जनतेच्या जीवनामध्ये नवीन विद्यापीठाच्या जन्मानं ज्या अपेक्षा निर्माण झालेल्या आहेत त्या अपेक्षा पूर्ती त्या दृष्टीनं मार्ग पडतात, निश्चित प्रमाणं पडतात असं कबूल केलं पाहिजे. पण आज जेव्हा आपण आपल्या अवतीभोवतीच्या सर्व प्रश्नाकडे पाहतो तेव्हा नाटकांशी बोलत असताना माझ्या मनामध्ये जे काही विचार निर्माण होतात ते मी त्यांना सांगितले जर नाही तर मी चूक केल्यासारखं होईल. मला त्यांच्याशी काही मनमोकळेपणानं 4 गोष्टी बोलल्या पाहिजे. आपण आपल्या पदवी समारंभानंतर जीवनामध्ये प्रवेश करणार आहात, जीवनाच्या संघर्षात प्रवेश करणार आहात. जे अजूनही ते दुसऱ्या उच्च पदव्यांच्या तयारीसाठी प्रयत्न करत असतील त्यांची गोष्ट सोडून देऊया. परंतु आपण ज्या जीवन संघर्षामध्ये प्रवेश करतात त्या जीवन संघर्षाचं स्वरूप समजून घेण्याची गरज आहे. त्याच्या पाठीमागचे असणारे सामर्थ्य, त्याच्या पाठीमागे असणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्यांचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे आहे. आणि मी अशी आशा करतो की ज्या विद्यापीठातून जे विद्यापीठीय शिक्षण आपण आजपर्यंत घेतलंय त्या विद्यापीठीय शिक्षणाने ह्या जीवन संघर्षाच्या पाठीमागच्या ज्या शक्ती आहेत त्या शक्तींसोबत थोडंफार समजा तुम्हाला मदत केली असली पाहिजे. पण सामान्यतः शिक्षणाचा उद्देश आपण हाच मानतो, ज्या शिक्षणानं एक प्रकारचं मानसिक सामर्थ्य निर्माण झालं पाहिजे, एक प्रकारचं बौद्धिक सामर्थ्य निर्माण झालं पाहिजे. ते बौद्धिक आणि मानसिक सामर्थ्य निर्माण करून स्वतःच्या बुद्धीच्या सामर्थ्याने निवड स्वतःच्या जीवनापुरताच यशस्वी मार्ग शोधून काढू असं नव्हे, तर ज्या समाजाच्या सेवेसाठी या शिक्षणाच्या ज्ञानगंगा उघडलेल्या आहेत त्या समाजातही थोडंफार ऋण आपण पार पाडू, ही शक्ती आणि ही भावना तुमच्या मनात निर्माण झाली असेल अशी मी आशा धरून जातो. कारण शिक्षण म्हणजे निव्वळ पदवी मिळवण्याचं एक कारखाना किंवा एक यंत्र या भावनेने विद्यापीठांच्याकडे पाहण्याची प्रवृत्ती वाढते. विद्यापीठांची संख्या जेव्हा वाढू लागली तर जुन्या पिढीतली विद्वान माणसं पंडित माणसं किंचित कपाळावरती आठी आणून विचार करतात की आपण विद्यापीठ वाढवत आहात पण ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करणार आहात ना, असा प्रश्न विचारत असतात. आता सुद्धा तुमच्या कुलगुरूंचा संदेश वाचताना त्यांनी मोठ्या मार्मिकपणानं दोन शब्द वेगळे वापरले की आपण ज्ञानीही व्हा आणि शहाणीही व्हा. म्हणजे ज्ञानात आणि शहाणपणात कुठेतरी फरक आहे की त्यांना सूचना करायची होती. या गोष्टी अशासाठी बोलते एखाद्या शास्त्राचं ज्ञान त्याच्या तत्वाच्या दृष्टीनं करून घेणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे, पण त्याचबरोबर त्या शास्त्रांचा उपयोग समाज जीवनामध्ये करण्याचं जे शास्त्र आहे त्याचं नाव शहाणपणाचं मी करतो. या शहाणपणाची आज दुनियेला फार गरज आहे असा विचार मनामध्ये येतो. विज्ञानाची प्रगती त्या झपाट्यानं होती आहे की त्या गतीचं मोजमाप ठेवणं आज कठीण झालंय. गेल्या वर्षी असणारं शास्त्र आज नक्की तेच आहे अशी खात्री नाही वाटत. 25 वर्षापूर्वी आइन्स्टाईनने जे सांगितलं ते आज नक्की ते बरोबरच आहे असं त्या क्षेत्राचे शाणे नाही सांगू शकत. याच कोल्हापूरच्या परिसरात वाढलेल्या एका पंडितानं प्रपोष्ट निर्माण करून दराला पुढे ठेवलेले आहेत आपल्याला माहिती आहे. मी एका ज्ञानाच्या क्षेत्राचा उल्लेख केला की ज्ञानाची प्रगती चालली आहे, परंतु त्याबरोबरच जरूर माणसांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की या वाढत्या ज्ञानाबरोबर माणसाचं सुख आणि माणसाचं समाधान वाढलंय का असा प्रश्न निर्माण होतो. आज अत्यंत पुरोगामी मानलेली किंवा अत्यंत गलत मानलेली जी राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांच्या मनापुढे सुद्धा हा प्रश्न फार गंभीरपणानं आहे असं म्हटलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही आम्ही आमच्या देशाची एका नवीन तऱ्हेनं बांधणी करतो तर या सगळ्या प्रश्नांच्या इतर देशामध्ये झालेल्या सुखांची पुनरावृत्ती न करताना प्रगतीचा पल्ला तुम्हाला मला गाठला पाहिजे हा विचार या देशातल्या अनेक विचारवंतांनी मांडलेला आहे. आणि ही भूमिका मी अशी अपेक्षा करतो की या शिक्षण केंद्रातून बाहेर पडणाऱ्या सर्वांच्या मनापुढे की तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये सरते असे म्हणून चाललेले आहात, बाहेर पडणार आहात, बाहेर पडता आहात, आनंदाची गोष्ट आहे. पण तुमचं निर्माण झालेलं सामर्थ्य तुमच्या स्वतःच्या जीवनाला तर उपयोगी पडेलच, त्याचबरोबर समाज जीवनाची शक्ती वाढवण्याला त्याची मदत होणार आहे याची खात्री याचा विचार आपल्या सर्वांच्या मनाशी होण्याची अत्यंत महत्वाची गरज हा समाजामध्ये निर्माण झालेली आहे. इतर देशामधून मी जेव्हा म्हटलं की हा प्रश्न निर्माण झाला त्याचं कारण त्या देशामधून विज्ञानाच्या प्रगतीतून निर्माण झालेले काही फायदे ते पाहतात, परंतु त्याचबरोबर विज्ञानाच्या प्रगतीतून निर्माण झालेल्या संकटांच्या सावलीत ती माणसात वावरतायत राहतायत फिरतायत. आमच्या देशामध्ये आम्हाला विज्ञानाची प्रगती करायची असेल आपण ती करणार आहोत, पण ती करत असताना कोणत्या कारणास्तव करणार त्याचा विचार केला पाहिजे. आम्हाला आमच्या देशामध्ये एक प्रगत अशा तऱ्हेची लोकशाही बांधायची. पण प्रगत लोकशाहीचा शेवटी घटक आहे माणूस, प्रत्येक स्त्री आणि पुरुष. तो शहरात राहणारा असो किंवा एखाद्या ग्रामीण खेड्यात राहणारा असो, तो एखाद्या विद्यापीठाचा पदवीधर असो आगर नसो, त्याचं सामर्थ्य, त्याच्या मनाचं सामर्थ्य, त्याच्या विचाराचं सामर्थ्य, त्याच्या अनुभवाचं सामर्थ्य, त्याच्या शीलाचं सामर्थ्य हे वाढण्यासारखी परिस्थिती आम्हाला जर आमच्या देशामध्ये निर्माण करायची असेल तर ती करण्याकरता एक अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. या भौतिक सुखाची गरज आहे, ते वाढवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. पण त्याचबरोबर त्याच्या मनामध्ये जे वैचारिक सामर्थ्य निर्माण केलं पाहिजे आहे, आणि हे वैचारिक सामर्थ्य देण्याची शक्ती शिक्षणात असते म्हणून शिक्षणाच्या पाठीमागे आम्ही आहोत. अमुक एक पदवी मिळाल्याने अमुकमुक एका क्षेत्रामध्ये अधिक यशस्वी प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. या भावनेने व्यापारी दृष्टीने आपण शिक्षण जरूर पाहतो, परंतु त्याचबरोबर तो माणूस मनाने विचाराने मुक्त होईल, त्याच्यामध्ये ते सामर्थ्य निर्माण होईल, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट या शिक्षणानं साध्य झाली पाहिजेल आहे. ही आपण कितपत साध्य करू शकलो त्याचं परीक्षण करण्याची आज जरूर वेळ निर्माण झालेली आहे. आणि हे सामर्थ्य ज्ञानामध्ये आहे. या ज्ञानाच्या अभ्यासानंतर या तऱ्हेची परिस्थिती बदलू शकते देशात, देशातलं वातावरण असा अनुभव येतो आज. समाजवादी दृष्टीनं स्वराजी रचना करणाऱ्या देशामध्ये सुद्धा हा अनुभव आज येऊ लागलाय. मी राजकीय नाही आपले पूर्व विचार मांडत, पण एक गोष्ट आपल्याला जरूर सांगू इच्छितो की ज्या अर्थानं एक प्रकारचं वैचारिक स्वातंत्र्याचं समाज बांधावा अशा तऱ्हेची आपली कल्पना असते, आणि अशा तऱ्हेचा विचार आणि अशा तऱ्हेचा आचार समाजवादी देशातून अशक्य असतो असं आपण मानतो, पण आज त्याही देशामधून असा फरक दिसायला लागलाय की ज्या ठिकाणी वैज्ञानिक व्यासंगाची लाट समाजाच्या सर्व थरापर्यंत पोहोचलेली आहे, त्या समाजामध्ये एक प्रकारची नवी शक्ती निर्माण झाल्यामुळं त्यांच्या वैचारिक स्वातंत्र्याला आपोआप राज्याकडून किंवा दुसऱ्या कुठल्या शासन शक्तीकडून किंवा कुठल्या दुसऱ्याही सामर्थ्याकडून जी पडणारी जी बंधनं आहेत, ते हे जे ज्ञानाचं सामर्थ्य त्या समाजामध्ये निर्माण झालं त्यामध्ये आपोआप दिली व्हायला लागली आहेत असा अनुभव येतो आहे. इतकं सामर्थ्य या विचारामध्ये आहे. इतकं सामर्थ्य आपल्याला आपल्या समाजामध्ये जेव्हा हे सामर्थ्य वाढवायचं आहे त्याच्या पाठीमागची निदान हिंदुस्थानामध्ये गेल्या 50 ते 500 वर्षामध्ये शिक्षणाचा प्रसार करावा अशा तऱ्हेची प्रेरणा ज्यांनी दिली या गेल्या शतकभरामध्ये हिंदुस्थानामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ज्यांनी ही प्रेरणा द्यायचा प्रयत्न केला त्या सगळ्यांच्या मनामध्ये हा विचार होता की या शिक्षणामुळं माणूस मनानं मुक्त होणार आहे, आपली मान उंच करून स्वाभिमानानं चालणार आहे, स्वतःचं भाग्य स्वतःच्या हातानं घडवण्याचं सामर्थ्य असणारा असा तो एक मुक्त माणूस म्हणून स्वतंत्र माणूस म्हणून तयार होईल या भावनेनं शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे आहे. याच्यासाठी महात्मा फुल्यांनी, याच्यासाठी राजर्षी शाहू राजांनी, याच्यासाठी या समाजातल्या अनेक महामोठ्या कार्यकर्त्यांनी या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात अत्यंत महत्वाचं काम केलं आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी या भूमिकातून आपलं काम पुढे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामुळं नुसतं एक सामाजिक शक्ती तर वाढते, पण त्या माणसाचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि तो समाजाकरता विमुक्त दृष्टिकोनात पाहू शकतो हा अनुभव तर आला पाहिजे. ही प्रेरणा विद्यापीठाच्या पाठीमागं विद्यापीठ निघावं अशी भावना होती, म्हणजे निव्वळ एका शहराचा अभिमान जागा झाला होता एवढी त्याच्या पाठीमागची भूमिका नाहीये. कुठल्या तरी एखाद्या महापुरुषाचं नाव आपल्याकडे असावं अशाच निव्वळ भावनेनी हे विद्यापीठ निघालं असं आपण समजण्याचं कारण नाही. शिवाजी महाराजांचं नाव विद्यापीठाला दिल्यामुळं शिवाजी महाराजांचा सन्मान नाही झाला, विद्यापीठाचा सन्मान झाला. त्यामुळे विद्यापीठाचा जो जन्म झालाय तो विद्यापीठाच्या जन्माच्या पाठीमागच्या प्रेरणा कोणत्या ते तुम्हाला पाहायला पाहिजे आहे. म्हणून शिवाजी विद्यापीठाचा जन्म हा निव्वळ झालेला अनेक विद्यापीठाच्या जन्मापैकी एक विद्यापीठाचा जन्म असं नेहमी या विद्यापीठाकडे पाहतो. आणि म्हणून पहिल्या स्नातकांच्या वरती जसा आपण पाहिले आहोत हा अभिमान असला पाहिजेला आहे, तशी त्यातनं काही पहिलेपणाची जबाबदारी पण आपल्यावरती येणार आहे. ही प्रेरणा, हे निशान, ही भूमिका या
माणसाला मुक्त करण्याची, त्याचा स्वाभिमान जागा करण्याची, त्याचं जीवन प्रगतीच्या दिशेला घेऊन जाण्याचा जो एक आग्रह आहे, जी एक प्रतिज्ञा आहे, ती प्रतिज्ञा घेऊन या विद्यापीठाचा जन्म झाला अशी भावना तुमची आली असली पाहिजे. आणि आज या विचारांची फार गरज आहे. याच्या पूर्वी जेवढी गरज नव्हती तेवढी गरज आज या देशाला, आज या समाजाला अशा विचारांची गरज आहे. आणि हे काम कोण करणार? हे काम या समाजात, या समाजाच्या सामर्थ्यानं ज्यांना शिक्षणाची संधी मिळते त्या सगळ्या स्नातकांच्या वरती. आपण असं समजू नका की आपण स्नातक झाला तर संपूर्ण श्रेय तुमचं तुम्हाला आहे म्हणून. याचं श्रेय बरस श्रेय समाजाला आहे. या सगळ्या विद्यापीठाच्या पाणीपुरी ज्ञानगंगा या सगळ्यात ओढण्याची साधनं उपलब्ध करून देण्याची व्यवस्था समाजानं केली नसती तर हे स्नातक किंवा स्नातक आता आपण म्हणणार पदवी विभूषित झाला आहात हे होण्याची शक्यता धर नसती. ह्याची काही एक सामाजिक ऋणाच्या पाठीमागची बोलणं. आणि म्हणून मी आपल्याकडून अशी अपेक्षा करेन, शिवाजी विद्यापीठाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक माणसाकडून ही अपेक्षा करेन, विद्यापीठाच्या स्नातकाकडून ही अपेक्षा करेन की तो जेव्हा शिवाजी विद्यापीठाचा पदवीधर म्हणून जेव्हा बाहेर जाईल तेव्हा तो स्वतःचं वैयक्तिक गुण तर जरूर दाखवेल, परंतु त्याचबरोबर तो या विचाराचा, या अनुभवाचा प्रतिनिधी आहे ही भावना त्याच्या मनामध्ये असली पाहिजे. कारण जसं या क्षेत्रापुरतंच तो मर्यादित राहणार नाहीये, त्याला याच्या क्षेत्राच्या बाहेर त्याला जाऊन काम करायला लागणार आहे. तो आता जरी विद्यापीठाच्या क्षेत्रात असला तरी आपल्या जीवन संघर्षात तो जेव्हा पाऊल टाकून जेव्हा बाहेर जाईल तेव्हा तो सबंध हिंदुस्थानच्या कुठल्याही क्षेत्रात तो जाईल. मोकळा कदाचित हिंदुस्थानच्या बाहेर त्याला जाण्याचा प्रसंग येईल, जबाबदारी तिथे त्याला जाऊन आपलं काम करण्याचं एक जबाबदारी पार पाडण्याची कामगिरी पार पाडली पाहिजे. आणि ते करताना जे सामर्थ्य इथं प्राप्त होईल ते सामर्थ्य शेवटी अनुभवाचं सामर्थ्य. शिक्षण शेवटी पुस्तकातून आपण वाचतो पण शेवटी मी तर सामान्यपणे असं मानतो की शिक्षक तो आणि शिक्षण ते की ज्यामुळं ज्ञानाचा पाठला करण्याची, ज्ञानाची सफर पुरी करण्याची शक्ती आणि दृष्टी आपल्यामध्ये निर्माण होते. पदवी परीक्षेपर्यंत जो मनुष्य शिकतो त्या पदवी परीक्षेतून जेव्हा कुलगुरू आपल्यावरती अनुग्रह करतात या सिलेच्या संमतीनं हे तुमच्यावरती जेव्हा अनुभव करतात त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतःच्या परिश्रमाने अधिक ज्ञान मिळवण्याला पात्र झाला हा त्याचा खरा अर्थ आहे. मी काही असं मानत नाही की स्नातकाला जेव्हा पदवी आपण घेतो तेव्हा तो ज्ञानी झाला असा त्या पदवी देण्याचा अर्थ नव्हे, तर तो स्वतःच्या परिश्रमाने आता ज्ञान मिळवू शकायला समर्थ बनलेला आहे. कारण आजपर्यंत जे शिकतो इतकं अपुरं असतं, प्रत्येक क्षणाक्षणामध्ये शिकावं लागतं अशी परिस्थिती आहे. आणि ही सामर्थ्य हे शिक्षण इथलं या पद्धतीने तुम्हाला जे मिळालं शिक्षण आहे त्याचा उपयोग करून तुम्हाला पुढे जायचं, तेव्हा हे सामर्थ्य आपल्याला मिळालं पाहिजे अशी मी प्रार्थना करेन. मला विद्यार्थ्यांच्या पुढे उभं राहिलं, स्नातकांच्या पुढे उभं राहिलं म्हणजे जुन्या उपनिषदीय प्रार्थनेची आठवण होते. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय, असत्यापासून सत्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि मृत्यूपासून अमृताकडे. ते अमृत कुठे आहे? समुद्र मंथन करून जे निघालं अमृत ते देव प्राशन करून बसतात, आता आमच्यासाठी अमृत नाही. म्हणून शिवाजी विद्यापीठानं जाहीर घोषणा केली की ज्ञानमेव अमृतम. त्या देव दानवांच्या संघर्षामध्ये विषाची आणि अमृताची बातमी म्हणून संपून गेलेली आहे. आता हे नवीन अमृता, या अमृताने तुम्हाला मला समर्थ बनायचं, जीवन समृद्ध बनवायचं. कितीतरी नवी नवी शास्त्र आहे की ज्या शास्त्रांचा उपयोग जर मी करू शकलो तर आमच्या हिंदुस्थानचं आम्हाला जीवन एका मोठ्या पराकुटीकडून पोहोचवत आहे. मी परदेशामध्ये फारसा गेलो नाही, आलेले गेल्या वर्षभर मी जायचे पाहिजे अनेक माणसं येतात, पण मी आपलं सांगू इच्छितो मी फारसा दिपून परत आलो नाही. हे काही चांगलं आहे असं नाही मला सांगायचं, षष्टी होऊन जरूर मनात परत आलं. षष्टी याच्यासाठी होऊन आलो की इतर देशातली माणसं जास्त हुशार आहेत आणि आमच्या देशातली माणसं कमी हुशार आहेत असं तर काही नाही. ज्या देशाने भगवान श्रीकृष्ण निर्माण केले, ज्या देशाने ज्ञानेश्वर निर्माण केले, ज्या देशाने रामानुज निर्माण केले, ज्या देशाने नारदोचं निर्माण नारळीचं निर्माण केले, अगदी जुन्या काळापासून अगदी आजपर्यंत जर आपण पाहिलं, मी छोटी छोटी नावं घेतली, फार मोठी नावं घेण्यामध्ये म्हणजे आईकडची नावं घेतली, यांनी आम्हाला हा अनुभव होतो की आमच्यामध्ये किती एक सामर्थ्य आहे, पण या सामर्थ्याचा उपयोग आम्ही केलेला नाहीये. प्रचंड पराक्रम करणारे आणि प्रगती केलेली राष्ट्र पाहिली, सगळ्यात मोठं सामर्थ्य त्यांच्यामध्ये कोणतं आहे, त्यांनी माणसाची वृद्धी, माणसाचं सामर्थ्य इतक्या तेजस्वीपणानं वापरलेलं आहे की त्यातून निर्माण झालेल्या सामर्थ्याने ती राष्ट्रात मोठी बनले. कुठल्याही देशाचा आमच्या देशापेक्षा भूगोलानं ते मोठ्यात म्हणून मोठे झाले, ते आमच्यापेक्षा लोकसंख्येने मोठ्यात म्हणून मोठे झाले, तसं काही नाही. काही देश भूगोलानं आमच्यापेक्षा लहान आहेत, तर काही लोक लोकसंख्येनं आमच्यापेक्षा लहान आहेत, पण कर्तृत्वानं आमच्यापेक्षा मोठे आहेत. याचं कारण इतिहासानं त्यांना दिलेली जी आव्हानं होती ती त्यांनी स्वीकारली, आणि ती स्वीकारली माणसाने, कर्तव्यार माणसाने स्वीकारली, आपल्या बुद्धीनं ते सामर्थ्य त्यांनी आव्हान ते स्वीकारलं, आणि सगळ्या शक्तीपणाला लावून ज्ञानाच्या विज्ञानाच्या क्षेत्रातली सगळी सामर्थ्य त्यांनी निसर्गाच्या विरुद्ध फळवली आणि आपले सामर्थ्य आज वाढून बसले. हे काम आम्हाला करायचं, पण सामर्थ्य कोण निर्माण करणार आमच्या देशामध्ये? हे सामर्थ्य दहा पाच पुढारी निर्माण करणार आहे अशी जर कोणी समजत असेल तर चुकीची गोष्ट आहे. दहा पाच मोठी माणसं महापुरुष होतात, त्यांनी फक्त तुमच्या आणि माझ्या मनामध्ये तो एक अभिमान जागृत होतो, किंवा विश्वास जागृत होतो, आत्मविश्वास जागृत होतो की हा मला हे करता येण्याची शक्यता आहे. खरं सामर्थ्य जे निर्माण होतं, खरी शक्ती राष्ट्रांची जी वाढते, पहिल्या प्रतीची जी राष्ट्र जी बनतात, ती शेवटी बुद्धीच्या क्षेत्रात, ज्ञानाच्या क्षेत्रात जे निरनसपणानं अखंड सेवा करणारी जी माणसं आहेत, त्यांच्या कामामुळे राष्ट्र मोठी बनलेली आहेत. मी आपण सांगू इच्छितो, आज पहिल्या प्रतीची राष्ट्र संरक्षणाच्या क्षेत्रामध्ये असणारी राष्ट्र सुद्धा जर घेतली आपण, एका बाजूला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि दुसऱ्या बाजूला सोव्हिएत रशिया घेतला, मी असं मानत की त्या देशांचे आज जे मोठे झाले आहेत ते निघत त्या देशातल्या राजकीय पुढाऱ्यांच्या मोठेपणामुळं किंवा त्या देशातल्या सैन्याच्या सामर्थ्यानं ते मोठे झाले आहेत. आज त्यांची सामर्थ्य मोठी आहे, आज त्या देशातले नेते मोठे आहेत, आज त्या देशातल्या सैन्यांच्या जो भक्षणाची आणि रक्षणाची सामर्थ्य मोठी वाढलेली आहे, पण या सामर्थ्याच्या पाठीमागं शक्ती खरी पडायची होती. अण्वस्त्र हातात असल्यामुळं अमेरिका मोठी आणि सोव्हिएत रशिया मोठा, पण अण्वस्त्रांचं सामर्थ्य त्या देशामध्ये निर्माण कोणी केलं? ज्यांची नावं कुणाच्याही कानापर्यंत पोहोचलेली नाही, जे कुठलेही सभा समारंभाला जात नाही, जे अंधाऱ्या लॅबोरेटरीजमध्ये संशोधन करत असतात, त्या पाच कंट्रीज वैज्ञानिक संशोधकांच्या देशानं मोठं केलेलं आहे. ही खरी गोष्ट हे सामर्थ्य आहे. मी सांगितलं आपल्याला की ज्या अमृताच्या शोधामध्ये तुम्ही आम्ही आहात, ते अमृत खरं आहे, ते अमृत त्याने खरं सामर्थ्य येणार आहे. मित्र, हे सामर्थ्य हे अमृताचे कुंभ इथं भरून ठेवले तुमच्या सर्वांनी. कुलपती विद्यापीठाचा जन्म झाला याचा पाठिंबा याचा खरा अर्थ असा की ज्या सामर्थ्याने, ज्या अमृताच्या प्रश्नांनी आमचा समाज समर्थ बनणार आहे, असं अमृताचे कुंभ तुमच्यापुढं आहेत. जे आहेत ते प्राशन करा, नसतील ते शोधून करा, शोधून सापडले नाहीत निर्माण करा. शेवटी याच एका अमृतानं लोकजीवनाची गंगा समृद्ध राहणार आहे, पुथडी वाहून जाणार आहे, आणि ते अमृत शोधण्याचं, ते अमृत जनतेला देण्याची जबाबदारी स्नातकांनी तुम्ही स्वीकारली आहे, म्हणून मला तुमच्या आणि तुम्हाला माझ्या शुभेच्छा.